அகண்ட மண்டலாகாரம் வ்யாப்தம் யேன சராசரம் தத்பதம் தரிசிதம் யேன தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. ஆனந்தமானந்தகரம் பிரசன்னம் ஞானஸ்வரூபம் நிஜபோதரூபம் யோகீந்திரமீட்யம் பவரோகவைத்யம் ஸ்ரீ சத்குரும் நித்யமஹம் நமாமி. ஆருருக்ஷோஹோ முனேஹி யோகம் கர்ம காரணமுச்சதே. யோகாரூடஸ்ய தஸ்யைவ சம காரணமுச்சதே. சஹவே அத்யாயத்தில் திசரா ஸ்லோக் घेऊन मी प्रवचनाला सुरुवात करणार आहे. तथापि तीन दिवस मी नेमकं काय सांगणार आहे ते प्रथम तुम्हाला सांगतो. सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग किंवा ध्यान योग याची सुरुवात भगवंतांनी अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति स संन्यासी च योगी च न निरग्नी न च अक्रिया अशा कर्माच्या श्लोकातून घेतली. तसंही म्हटलं तर पाचव्या अध्यायातला संन्यास आणि कर्मयोग हा विषय तसाच भगवंतांनी पुढे सुरू ठेवला. पाचव्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी प्रथम ध्यानाची प्रक्रिया सांगितली आणि या अध्यायामध्ये तर हा ध्यानयोग असाच अध्याय असल्यामुळं आत्मसंयमन योग असल्यामुळं उघडच ध्यानावर असलेला असा हा अध्याय. त्या अध्यायात प्रवेश करत असताना भगवंतांनी हे विधान केलेलं आहे. आरुरुक्षोः मुनेः योगम कर्म कारण मुच्यते. योगावर आरूढ होण्यासाठी म्हणून कर्म हे साधन सांगितलेलं आहे असं भगवंत म्हणाले. आजचं प्रवचन या विषयावर होईल. आणि एकदा योगारूढ झाला, योगारूढस्य तस्यैव म्हणजे कर्मयोग युक्ती एकदा साधली की मग त्याच्या जीवनामध्ये शांती केवळ भरून राहते, उपशम शांती युक्त असं त्याचं जीवन होतं असं पुढच्या चरणामध्ये भगवंत म्हणाले. योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. आणि एकदा कर्म योगारूढ झाल्यानंतर योगारूढ होईपर्यंत कर्म हे साधन आहे आणि योगारूढ झाल्यानंतर शांती प्रधान धरून शांतीच्या योगानेच त्याची पुढची साधना चालते असं भगवंत म्हणाले. उद्याच्या प्रवचनाचा विषय तसा राहील. आणि मग योगारूढ होण्यासाठी म्हणून शांती, योगारूढ झाल्यानंतर शांती हे जे प्रमुख साधन आहे त्याच्यातलंही अतिशय प्रमुख साधन म्हणजे ध्यान साधना. त्या ध्यान साधनेची पूर्वतयारी कशी असते, त्याचं आसन कसं असतं आणि एकूण ध्यान प्रक्रिया काय, हा तिसऱ्या प्रवचनाचा विषय राहील. भाऊराव देसाईंच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने अभंग ज्ञानेश्वरीचं जे पारायण इथं चाललेलं आहे त्या पारायणाचा अंतर्गत ही तीन दिवसांची प्रवचन सेवा करण्याचा मला लाभ मिळाला असं मला वाटतं. हा लाभ मला करून दिल्याबद्दल मी प्रथमच सेवा मंडळाचे आभार मानतो. भाऊराव देसाई म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची निजांगानी सेवा करणारे असे भक्त, त्यांचं जीवन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्यापेक्षा मी वयाने तर कितीतरी लहान, तरी देखील त्यांनी माझ्या संदर्भात खरंच एक जिव्हाळा ठेवला. त्यांना प्रेम निर्माण झालं आणि हा काळ अगदी शेवटच्या दोन वर्षांचा होता, 1996 ते 1998. या दोन वर्षांमध्ये विशेष करून त्यांचे आणि माझे खूप संबंध आले. ते एक प्रकारे माझ्यावर फिदा झाले असं खरं तर झालं. आणि मला देखील अतिशय यशस्वी असं जीवन लौकिक अर्थाने आणि भक्त जीवन, त्यांची जी सद्गुरु स्वामी स्वरूपानंद म्हणजे जे सार सर्वस्व, स्वरूपानंदांचं वेड घेणे म्हणजे काय हे जवळून पाहायला मिळालं. खरं म्हणजे सर्वत्र भान राखून असणारा जो मनुष्य असतो, कुठं अति नको दिसायला आणि जरा बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामधी ऐस आपुला, जेमतेम जेमतेम सगळीकडे असावं, कुठेही झोकून न द्यावं, अशा प्रवृत्तीमध्ये झोकून देणारी व्यक्ती, वेळ घेणारी जी व्यक्ती असते तिच्या हातूनच काहीतरी काम घडू शकतं. नाहीतर आपलं केवळ संसारामध्ये अस उगाच भटकत फिरू नको असे पुष्कळ. भाऊ देसाईंचं वैशिष्ट्य असं की त्यांनी खरंच आपल्या सद्गुरूंची कीर्ती कशी वाढेल हे पाहिलं. सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे तर त्यांनी समाधी मंदिर केलंच, पण सद्गुरूंनी इच्छा जी सांगितली ती त्याच्याही पुढे जाऊन आपण काही करायला हवं अशी मनीषा अंतःकरणात बाळगली आणि ती सगळी पूर्णत्वाला उतरवली. असं असल्यामुळे आपण हे एवढं भव्य स्वरूप पाहतो आहोत. स्वामीजींनी एक घंटी बांधा असं म्हटलेलं होतं, माझी समाधी अमुक ठिकाणी करून त्याच्यावर एक घुमटी बांधा, एवढं ते म्हणाले. ते पण भाऊ असं म्हणाले की स्वामी असं म्हणणार नाहीत माझं भव्य समाधी मंदिर करा, ते शिष्यांचं काम आहे. कोणती गोष्ट गुरु आज्ञा म्हणून जशीच्या तशी पाळायची आणि कोणती त्यांचा महिमा वाढवण्यासाठी म्हणून शिष्यांनी आपणहून करायची याचं तारतम्य हवं असा विषय भाऊंनी मांडला. आणि सर्वांना अतिशय आग्रहपूर्वक त्यांनी आवाहन करून आज जे समाधी मंदिराचं स्वरूप दिसतं आहे त्याचे ते प्रणेते निश्चितच होते. भाऊंच्या विषयीची कृतज्ञता आणि स्वामी भक्ताविषयीची कृतज्ञता म्हणून मी इथं आलो. योगावर जर आरूढ व्हायचं असेल तर कर्म हे साधन आहे असं भगवंत म्हणतात. कर्म जे प्रत्येकाला करावंच लागतं, त्या कर्मामुळे योगावर आरूढ होण्यासाठी व्यक्ती योग्य बनते असं भगवंत म्हणतात. जे कर्म आम्हाला हर घडीला योगापासून दूर नेत आहे, जे कर्म आम्हाला हर घडीला भक्तीपासून दूर नेत आहे, जे कर्म आम्हाला हर घडीला विषयांकडे नेत आहे, संसाराकडे नेत आहे, आमचा कर्माबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन या प्रकारचा आहे. आणि भगवंत तर असं म्हणतात की जर योगारूढ व्हायचं असेल तर कर्म हे साधन म्हणून आहे. याचं कारण भगवद्गीता ही आत्मज्ञानाचा विशेष उपदेश करणारी, आत्मज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून स्वधर्म कर्माला प्रेरित करणारी अशी आहे. आम्ही ज्या कर्मांबद्दल आणि ज्या झोकाने आम्ही कर्म करतो तो केवळ स्वार्थिकजन्य असतो. भगवंत इथं ज्या प्रकाराने कर्म सांगतात ते कर्म आणि आम्ही ज्या प्रकाराने कर्म करतो किंवा करू इच्छितो ते कर्म याच्यामध्ये अंतर आहे. सर्वात प्रथम किंवा पहिली गोष्ट म्हणजे कर्म करण्याच्या आधी कर्म करण्यासंबंधी काही विशिष्ट दृष्टी हवी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि ती दृष्टी ज्ञानाची असावी. अंधया गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. गरुड अंधळा आहे, त्याच्या अंगात ताकद आहे, त्याचे जे बलवान पंख आहेत त्याचा उपयोग काय जर गरुड अंधळा असेल तर. म्हणून सत्कर्मांचे उपखेट ठाती ज्ञाने विना. म्हणून सत्कर्म जरी झाली तरी देखील ती ज्ञानपूर्वकच करायला पाहिजेत असं भगवंत म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात. तशा प्रकारे कर्म करण्याच्या माग जी प्रेरणा आहे, जी स्फूर्ती आहे, ती स्फूर्ती मात्र ज्ञानाची असावी असं भगवंतांनी सांगितलं. भगवंत जे कर्म योगारूढ होण्यासाठी मदत करतं असं म्हणतात तर ते कर्म ज्ञानाचा पाया असणारं असं कर्म आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये दोन महत्वाचे विषय आले, एक म्हणजे सांख्य बुद्धी आणि एक दुसरं म्हणजे योग बुद्धी. सांख्य बुद्धी म्हणजे आत्मविषय तत्वज्ञान. मी फार मोठा विषय घेतल्यामुळं, कारण मला हे विषय संपूर्ण ध्यानाच्या विषयावर तिसऱ्या दिवशी यायचं आहे, पण तिथं येण्यासाठी कर्मयोगाची कशी आवश्यकता आहे आणि ज्ञानपूर्वक कर्मयोगाची कशी आवश्यकता आहे हे भगवंत सांगतायत ते मी तुम्हाला सांगतो आहे. भगवंतांनी अर्जुनाला प्रथम जो उपदेश केला त्या उपदेशाचं स्वरूप आत्मविषयक तत्वज्ञान असं होतं. भगवंतांनी आत्म्याची लक्षणं सांगितली. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. हा जन्मत नाही, याच्या अधिष्ठानावर जन्म होतो, याच्या अधिष्ठानावर देहाचं पोषण होतं, याच्या अधिष्ठानावर मन तयार होतं, याच्या अधिष्ठानावर बुद्धी संस्कारित होते. हा जसाचा तसा असतो. अगदी नवीन नूतन बालक, अपत्य, इन्फंट, नुकतंच जन्मलेलं बालक अपत्य, तर त्याच्याही डोळ्याच्या आत जर पाहिलं तर एक जी जाणीव असते, तर ती जाणीव ही परमात्म्याची जाणीव असते असं भगवंत म्हणतात. त्या जाणीवेमुळे ते आहे असं म्हटलं जातं हे बालक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोठके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे. ती चळवळीचे मी लोभे आला म्हणती. अगदी अगदी छोट कोपरभर, पण त्याच्या ठिकाणी जी चळवळ असते त्या चळवळीच्या मोहानी, त्याच्या लोभानी हा जन्माला आला असं म्हटलं जातं. ही चळवळ ज्याच्या अधिष्ठानावर घडते तो आत्मा, तो जन्मत नाही, तो मरत नाही. नायम भूत्वा भविता वान भूया, तो पूर्वी होता पुढा असेल आहे असं त्याच्याबद्दल म्हणता येत नाही. तो जन्मरहित आहे, तो नित्य आहे, अविनाशी आहे, तो शाश्वत स्वरूप आहे, तो सनातन आहे. उपनिषद त्याचं वर्णन सनातन अपि नवहा असं करतात. तो अतिशय पुराण आहे, तरी देखील नित्य नूतन आहे. भगवंत अर्जुनाला अशा करता सांगत आहेत की अर्जुन देहामध्ये गुंतलेला होता, स्वजनांचे जे देह होते ज्यांच्याशी लढायचं होतं. भगवंत असं म्हणतात की अच्छेद्योयम अदायोयम अविकार्योयम उच्यते, नित्य सर्वगत स्थाणू अचलहा अयम सनातना. याचा वध होत नाही, हा नित्य आहे, सर्वगत आहे आणि सनातन आहे. सर्वगत म्हणजे एकाच वेळेला सर्वत्र उपस्थित असलेला, आणि सनातन म्हणजे फार पूर्वीपासून असलेला, अनुत्पन्न, जो सर्वांच्याही आधी पासून आहे आणि तो उत्पन्न झाला असं त्याच्याबद्दल म्हणता येत नाही असा. म्हणून सर्वगत म्हणजे दिशारहित, आणि सनातन असल्यामुळं तो कालाच्याही अतीत असणारा असा असा हा आत्मा कोणीतरी एखादा पाहतो असं भगवंत म्हणतात. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्य शृणोती श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. हा कोणीतरी एखादा पाहणारा असतो, पण याला पाहणं म्हणजे याच्याशी एकरूप होणं आहे. हा डोळ्यांनी पाहता येत नाही. लाली मेरे श्याम की जहा देखे वहा श्याम, मैं ढूंढन गई श्याम को खुद ही बन गई श्याम. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. त्याला पाहणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं. समर्थ म्हणतात तया पाहता पाहता तेच झालं. त्याला पाहू गेल्यानंतर जो पाहणारा आहे तो तद्रूप होऊन राहतो. तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. लक्ष ठेवणारा ज्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे ते हे सर्व नाहीसं होऊन जातं. अशा प्रकारे त्याला पाहणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं, पाहणं म्हणजे आत्मरूपच होणं. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः. कोणीतरी त्याच्याविषयी बोलतं पण जी वस्तू बोलण्यामध्ये सापडत नाही त्याच्याविषयी बोलणारा सापडणं भेटणं हे देखील आश्चर्य आहे. ज्यांनी त्याला ओळखलं, जो त्याच्याशी एकरूप झाला आणि जो त्याच्याविषयी बोलतो आहे अशी व्यक्ती म्हणजे आश्चर्य आहे. जसे स्वरूपानंद होते, जसे स्वामी माधवनाथ होते, सर्वसाधारणपणाने त्याला न जाणता त्याच्याविषयी बोलणारे पुष्कळ असतात, पण त्याला जाणून त्याच्याशी एकरूपता साधून त्याच्याविषयी बोलणारे जर भेटले सकणव आणि आपल्या हिताकरता म्हणून सांगणारे तर ते एक आश्चर्यच आहे असं भगवंत म्हणतात. आश्चर्यवत चैन मन्य शृणवती, आणि असे सांगणारे जरी असले अनुभवून तरी देखील त्याच्याविषयी ऐकणारे जर भेटले तर तेही आश्चर्यच आहे. कारण कोणाला वेळ आहे आत्म्याविषयी ऐकण्यासाठी? कोणाला वेळ नाही आहे. पैसे दुप्पट कसे होतील, चौपट कसे होतील, कोणत्या गोष्टीला आता जास्त मागणी आहे, व्यवसाय कोणता करावा, नोकरी शिक्षण कोणतं घ्यावं म्हणजे मग लवकर आणि चांगली नोकरी लागेल हे ऐकलं जातं. पण आत्म्याविषयी ऐकणं ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. असे आत्म्याविषयी ऐकणारे निष्कपट श्रोते मिळणं हे देखील भाग्य आहे. श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित, आणि अशा प्रकारे ऐकल्यानंतर देखील वेगळेपणाने तो जाणला जात नाही हेही त्याच्यातलं एक आश्चर्यच आहे. त्याच्याशी एकरूप होऊन बोलणारा हा आश्चर्यवत आहे, आणि जे वेगळेपणाने पाहता येत नाही तर ते ऐकणारा देखील आश्चर्यवतच आहे. आणि अशा प्रकारचा ऐकणारा भेटला तरी देखील तोही मी जाणलं असं कदापिही म्हणत नाही, कारण जनी जाणता तो जगी मूर्ख पाहे असं समर्थ म्हणतात. अतर्कासी तर्की असा कोण आहे तो तसा जाणला जात नाही. उपनिषद त्याच्याबद्दल खूप उलटसुलट बोलतात. तो मतो मनतः ज्याच्याविषयी तुम्ही विचार करू शकत नाही, मनन करू शकत नाही, पण ज्याच्या मननामध्ये सर्व येतात असा तो दृष्टो द्रष्टः. त्याला कोणी पाहू शकत नाही पण ज्याच्या पाहण्यामध्ये सर्व येतात तो. अविज्ञातो विज्ञाता, त्याच्याविषयी जाणलं असं छातीठोकपणाने कोणी सांगू शकत नाही, एकरूपता संभवते, पण ज्याच्या जाणीवेमध्ये आपण सर्व येतो असा असा परमात्मा भगवंत असं म्हणतात. की हा जो आत्मा आहे हा आत्मा सर्वांच्या देहामध्ये देही म्हणून वास करून राहिलेला आहे. देही नित्यम अवध्योयम अचलयम सनातना, हे झालं आत्म्याचं वर्णन. पण त्याचा आणि माझा संबंध काय, तर माझ्या आत असणारा जो देही आहे, एक देह आहे, एक देही आहे, एक क्षेत्र आहे, एक क्षेत्रज्ञ आहे, माझ्या आत जो देही म्हणून वास करणारा आहे, क्षेत्रज्ञ म्हणून वास करणारा आहे, तो आत्मा आहे. तो वस्तुतः जन्मत नाही आणि मरत नाही. तस्मात सर्वाणी भूतानी नत्वं शोचितुमर्हसी, असं असल्यामुळं सर्व भूतमात्रांच्या बाबत तू शोक करू नकोस, कारण सर्वांच्याच अंतर्यामी तो नित्य आणि अवध्य असा विद्यमान आहे. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला प्रथम ज्ञानाचा उपदेश केला आणि हा ज्ञानाचा उपदेश थेट अर्जुनाच्या चैतन्याला होता. तू परमात्मा स्वरूप आहेस, तू आत्मरूप आहेस असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि एवढं सांगितल्यानंतर देह मात्र कर्म करणार, आत परमात्मा स्वरूप अशी असणारी तुझी ख्याती, आत परमात्मा स्वरूप असणारं असं तुझं आत्मरूप हे लक्षात घेऊन देह मात्र कर्म करणार आणि देहाची कर्म आता अशा प्रकारे व्हावी की जेणेकरून तुझं हे आत्मस्वरूपाचा बोध आहे तो बोध विचलित न व्हावा. आता देह कर्म करेल, डोळे पाहतील, कान ऐकतील, जीभ खाईल, प्रत्येक इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये देखील वर्तन करेल, पण या बोधाला धक्का न लागता हा बोध तसाच टिकून राहून देहानी कर्म करण्याची काही युक्ती आहे का? कारण त्याच ठिकाणी आपली अडचण होते. तत्वज्ञान आणि तर्काच्या योगाने आपल्याला समजतं, पण तर्काच्या योगाने आपल्याला जे समजतं ते वर्तनाच्या वेळेला आपल्याला सुधारत नाही, ही आपली अडचण आहे. नांत प्रज्ञम न बहि प्रज्ञम न उभयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम, आत्म्याच्या विषयी आपण पुष्कळ ऐकतो आणि कसं आपलं स्वरूप असावं असंही आपल्याला लक्षात येतं वाटतं, पण आपला डोळा हा सौंदर्याकडे आकर्षित होतो ही आपली अडचण आहे. आपली सगळी इंद्रिय आपल्या आपल्या स्वार्थाकडे आकर्षित होतात, इंद्रियांच्या विषयाकडे आकर्षित होतात. आपण आपली कर्म करत असताना हा बोध साफ विसरतो, ही आपली अडचण आहे. असं असल्यामुळं कोणत्या प्रकाराने आता आपण कर्म करावी की ज्या योगाने आपण हा बोध कायम ठेवून कर्म करू शकू असा विषय पुढे भगवंतांनी मांडला आणि तो योग बुद्धी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये तुझा अधिकार कर्मामध्ये आहे, स्वतःमध्ये तू अधिकार ठेवू नकोस, कर्मणी एव अधिकार आहात ते, मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूहु माते संगहातु अकर्मणी योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते, असं भगवंत म्हणाले. आत्मज्ञानाचा हा बोध कायम ठेवून कर्म करण्याची युक्ती जी दुसऱ्या अध्यायात सांगितली गेली त्याला योग बुद्धी असं म्हणण्याचा प्रघात आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः तुझा कर्मामध्ये अधिकार आहे असं भगवंत म्हणाले. कर्मामध्ये अधिकार आहे याचा अर्थ अधिकार अधिकारांनी तू कर्म करायला हवीत असं आहे. कर्तव्यात्मक कर्म तू अधिकारांनी करायला पाहिजे. कर्म करण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये अधिकारांनी कर्म करणं, कर्मामध्ये अधिकार बजावणं, आपण मालक आहोत कुठेतरी, जसं मालक मालकाची कर्म घरातली अधिकारांनी करतो आणि नोकर त्याच घरातली कर्म हा दास्य भावानी करतो, अधिकार असल्यासारखी करू शकत नाही. त्याची सारखी मालकाकडे नजर असते की त्याला ते मान्य असेल अमान्य असेल. पण तुझा कर्मामध्ये अधिकार आहे, कर्तव्य कर्मामध्ये तुझा अधिकार आहे. अधिकार असणारं कर्तव्य कर्म ज्या झोकांनी आणि ज्या योग्यतेने करणं आवश्यक आहे त्या योग्यतेने स्वकर्म करावी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. कर्म म्हणजे भगवंतांना इथं सरसकट हवी ती कर्म असं म्हणूनच सांगायचं नाहीये. कर्म याचा अर्थ तुझ्या वाट्याला आलेली कर्म, याच्यापेक्षा अन्य कर्म आपण जाणतच नाही. आपल्यातली कोणतीही एक व्यक्ती घ्या, तिच्या अधिकारापेक्षा जास्त वेगळी कर्म ती जाणते? जाणू शकत नाही. तो ती पात्रताही नसते, तो अधिकारही नसतो. आपल्या कुवतीप्रमाणे ओघ प्राप्त कर्तव्यात्मक अशी जी कर्म आपल्या वाट्याला आलेली असतात याच्यापेक्षा अन्य कर्मांबद्दल आपल्याला माहिती देखील नसते. आपल्या शिक्षणाप्रमाणे, आपलं जे काही पद असेल त्या पदाप्रमाणे आपण जिथं आहोत जसे आहोत आणि उचित असं एवढंच कर्म आपल्याला कळतं. असं असल्यामुळं कर्मामध्ये असणारा अधिकार हा समजला पाहिजे. कर्तव्य कर्म हे उत्तम आपल्या अधिकारातली गोष्ट आहे अशा भावनेने करायला पाहिजे. या अधिकाराच्या भावनेमध्ये अहंतेचा संबंध खूप येऊ शकतो, तो मात्र भगवंतांना अमान्य असल्यामुळं भगवंत मा फलेषु कदाचन असं म्हणतात. कारण फलहेतूमुळं आपण देह ही भावना पक्की होते, फलहेतूमुळं देहबुद्धी वाढते. असं असल्यामुळं अधिकाराची कर्तव्य कर्म करायची पण फळाकडे मात्र दृष्टी न राखता करायची. मा फलेषु कदाचन हे म्हणताना भगवंतांना कर्मामध्ये जसा अधिकार तसा फळामध्ये आहे हे मान्य आहे, तरी देखील त्या फळाकडे लक्ष दिल्यामुळं तू आत्मबुद्धी विसरतोस, देहबुद्धी वाढीला लागते. असं असल्यामुळं फळातला अधिकार तू सोडून दे असं भगवंत सांगतात. मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूहु, आणि केवळ फळाकडे दृष्टी ठेवून कर्म करू नकोस. कारण फळ हे आपोआप येतं, कर्माच्या मागं फळ हे मिळतच असल्यामुळं तू फळात करता कर्म केलंस तरी ते मिळणार आहे आणि फळाकडे दृष्टी ठेवून न केलंस तरी ते मिळणार आहे. कारण फळ हे प्रतिक्रियात्मक आहे, जसं चेंडू भूमीवर आपटला की उडणार हे गृहित आहे, तसं एक कर्म केलं की त्याचे काही परिणाम हे घडणारच आहेत. फळ हे परिणाम स्वरूप आहे आणि असं परिणाम स्वरूप कर्म तू केवळ फळाकडे दृष्टी ठेवून करू नकोस असं भगवंत सांगतात. मा कर्म फल हेतुर्भूहु माते संगः तू अकर्मणी, तसं आपलं मूळ स्वरूप आत्मा आणि अकर्ता असं असल्यामुळं मी मुळीच कर्म करणार नाही अशा प्रकारचा मोह तू स्वतःला पाडून घेऊ नकोस. कारण न करणं हा इंद्रियांचा स्वभावच नाही. जसं झोपून राहणं, बसून राहणं ही देखील क्रियापदे आहेत. बसणं, झोपणं, त्यामुळे काहीही न करणं हे देहाला शक्य नाही. जसं झोपणं ही देखील क्रिया होते, त्यामुळे काहीही न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, देहाचा स्वभावच नाही. असं असल्यामुळं तू कर्म न करण्याचा आग्रह सोडून दे असं भगवंत सांगतात. त्याच प्रकारे भगवंत असं सांगतात की ही जी कर्म आहेत ती कर्म तू मीपणा टाकून कर. संगम त्यक्त्वा धनंजय योगस्थ कुरु कर्माणि. एवढं तू केलंस म्हणजे तू हळूहळू योगस्थ होशील. तुला कर्मयोग युक्ती साध्य होईल. ही कर्मयोग युक्ती अजून एका गोष्टीने सिद्ध होणार आहे. ती म्हणजे तू संग टाकून कर्म कर. मी देह ही भावना टाकून तू कर्म कर. आपण आत्मरूप आहोत. बडबड वृद्धा का करावी, मौन्य मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवनमाळ. तोच मी आहे, मीच परमात्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी देह मन बुद्धी नाही. अशा प्रकारचा भाव पक्का ठेवून तू संग टाकून कर्म कर. मीपणा तुझ्या कर्मामध्ये नसावा. मीपणा कसा डोकवतो माहिती आहे का? मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका शिक्षकांचा, त्यांची 75 असल्यामुळे सत्कार समारंभ चाललेला होता आणि त्या शिक्षकांचे जे विद्यार्थी होते ते ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, मग पुढे काही अजून मुंबई पुण्याच्या भागामध्ये अजून दिल्लीला देखील काही उच्च पदस्थ असे होते आणि अनेक ठिकाणी निस्पृह त्यांनी विद्यादानाचं काम केल्यामुळं त्यांचे सत्कार समारंभ आयोजित केलेले होते. जवळपास असे 4-5 कार्यक्रम झाल्यानंतर शेवटचा कार्यक्रम होता. त्या शेवटच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे काही विद्यार्थी बोलणार होते. ती सगळी भाषणं ऐकत असताना सर्वात शेवटी त्यांच्या गौरवपर जे भाषण करण्यासाठी त्यांचा एक विद्यार्थी उठला आणि माईकवर बोलायच्या आधी त्यांनी त्याचा सदरा ओढला, त्याला जवळ बोलवलं आणि म्हणाले की माझ्या नम्रतेबद्दलही काहीतरी सांग. ते जणू मोजत होते की आपले कोणकोणते गुण सांगितले जात आहेत, माझ्या नम्रतेबद्दल तू काहीतरी सांग असं म्हणाले. भगवंत असं म्हणतात की देहबुद्धी टाकून, देहसंग टाकून तू कर्म कर. देह हे साधन आहे आणि या साधनाचा अभिमान न धरता, ते साधनच मी आहे असं न समजता तू तुझी कर्म कर. सिद्ध सिद्धो हो समो भूत्वा समत्वम योग उच्चते. आणि ते कर्म सिद्धीला गेलं अथवा असिद्ध राहिलं तरी देखील त्याबाबत तू सम राहा. सम राहा याचा अर्थ तू आत्मस्थ राहा. ते कर्म पूर्ण होईल अथवा अपूर्ण होईल, तुझी आत्मदशा तू सोडू नकोस. तुझी आत्मदशा भंग पाहू न देता तू कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीकडे पहा. हा अतिशय महत्वाचा उपदेश भगवंतांनी, म्हणून उचित कर्मे ती आघवी मज समर्पावी आचरोनी. मी निरूपणाकरता अभंग ज्ञानेश्वरीचाच ओव्या घेतल्या बरं का. तरी चित्तवृत्ती पारखा निरंतर ठेवावी सुस्थिर आत्मरूपी. सर्व उचित कर्म आहेत ती उचित कर्म तू मला समर्पित करून कर, मला अर्पण करून कर. आणि अर्पण करून करत असताना देखील चित्तवृत्ती ही आत्मस्वरूपाच्या चिंतनाच्या ठिकाणी ठेव. आपण आत्मा हे न विसरता, अहम आत्मा हे कधीची विसरो नये, इथं जर स्वामीजींच्या खोलीमध्ये तुम्ही गेलात तर अशी एवढी चोवी लिहिलेली आहे, अहम आत्मा हे कधीची विसरो नये. सगळी कर्म शरीरी ही घरी द्वारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशा तुम्ही कळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला. समत्व राहायला पाहिजे, याचा अर्थ आत्मस्थ राहायला पाहिजे. तरी चित्तवृत्ती पारथा निरंतर ठेवावी सुस्थिर आत्मरूपी आणि हे तो कर्म तयाचा मी करता, हे कर्म आहे त्या कर्माचा मी करता आहे असा मीपणाचा भाव धरून कर्म करू नको. आचरेन आता एकदर्थ ऐसा चित्ता लागी नको अभिमान येऊ देऊ जाण सर्वथा तू, असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. हे कर्म आहे त्या कर्माचा मी करता आहे, मी हे कर्म केलं, अशा प्रकारचा जो अभिमान आहे तो अभिमान फार नाचवतो माणसाला. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी संज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी, असं म्हटलेलं आहे. अहंकार जितकी जाणीव प्रबळ तितका अहंकार प्रबळ. मी अशी एक गोष्ट वाचली ती स्वामीजी सांगायचे, स्वामी माधवनाथ ही गोष्ट सांगायचे की असेच एक शिक्षक, ते शिक्षकच म्हणायचे, एका शिक्षकांचा सत्कारच, परत सत्कारच हीच गोष्ट आहे, सत्कारच होता. आणि त्या ते रिटायर होत असताना 60व्या वर्षी त्यांचा सत्कार जागोजागी चाललेला होता आणि त्या सत्काराकरता म्हणून विद्यार्थी जमा होत होते पंचक्रोशीमध्ये. त्यांचं मोठं नाव होतं, त्यांची निस्पृहता होती आणि खरंच त्यांनी विद्यादानाचं काम अतिशय उत्तम निरलसपणाने असं केलेलं होतं. पैशाकडे लक्ष न देता त्यांनी शिकवलेलं होतं. तर त्यांच्या सत्कार समारंभासाठी म्हणून समारंभाला जाण्यासाठी जसे कपडे पाहिजेत तसे कपडे देखील त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांचा एक मित्र होता, तो म्हणाला की तू असं कर की एवढ्या समारंभाला जाणारे तिथं 4 लोक जमा होती, तुझा अंगातला शर्ट देखील एवढा चांगला नाहीये, तर हा मी तुझ्याकरता नवीन शिवून आणलेला शर्ट आहे, तो तू घालून समारंभाला जावंस असं मला वाटतं. आणि तिथल्या सत्कार समारंभामध्ये हा मित्र असं म्हणाला की माझ्या या मित्रांनी हे विद्यादानाचं काम अशा रीतीने केलेलं आहे आणि इतक्या निस्पृहपणाने केलेलं आहे की इथं या समारंभाला येण्यासाठी म्हणून त्याच्याकडे चांगला सदरा देखील नव्हता, तो सदरा मी दिला असं तो म्हणाला. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या मित्राला हे शिक्षक म्हणाले की अरे तू असं कशाला सांगितलंस, तू दिलास इथपर्यंत ठीक आहे, पण तू असं कशाला सांगितलं की हा शर्ट मी दिलेला आहे आणि याच्याकडे सदरा देखील नव्हता. दुसरा समारंभ झाला तेव्हा परत या मित्राचं भाषण झालं. तो म्हणाला की खरं म्हणजे यांनी याच्या कर्तृत्वाने हा शर्ट मिळवलेला आहे. सगळी स्तुती झाल्यावर परत शर्टवर गाडं आलं, याच्या निरल स्वभावामुळे हा शर्ट त्याला मिळाला, समजा हा मी त्याला दिलेलाच नाहीये. तिसऱ्या समारंभाच्या वेळेला स्वामीजी असं म्हणत असत की हा शर्ट याच्या अंगावर आहे पण कोणी दिला कोण जाणे, असं तो म्हणाला. आणि चौथ्या समारंभाला तो म्हणाला की याच्या अंगावर शर्ट कसा आला ही गोष्ट देखील त्याला आवडत नाही, त्यामुळे आता मी ती गोष्ट बोलतच नाही. कुठून तरी हा शर्ट मी दिलेला आहे हे हे उघड होण्यासाठी तो फार धडपड करत होता। अशा प्रकारे कितीही म्हटलं तरी देखील कर्मामध्ये जो मी आहे तो मी देखील नसावा एवढं जर सगळं जमून आलं तर तो योगस्थ होतो, कर्मयोग युक्ती त्याला जमते। या कर्मयोग युक्तीच्या अंती जर काही होत असेल तर त्याला समत्व प्राप्त होतं असं भगवंत म्हणतात। तो सम होऊन जातो, तो सम होतो याचा अर्थ कुठल्याही घटनेमध्ये तो वेगळा राहतो, आत्मा मी अशा भावनेवर अशा भूमिकेवर येतो आणि त्यामुळं त्याला सर्वांविषयी अपार करुणा, प्रेम, दया, क्षमा अशा दैवी गुणांनी तो युक्त होऊन जातो। खरं म्हणजे कर्म हे व्यक्तीपासून सुरू होतं पण फळ मात्र आपण हवं तसं मिळवूच असं नाही। फळ हे खरोखरच समष्टीच्या हातात आहे, फळ हे आपल्या हातात नाही। फळ ही एक वेगळीच आणि स्वतंत्र घटना आहे, प्रतिक्रिया स्वरूप पण कॅल्क्युलेशननी मिळेलच असं नाही। आणि एवढं सगळं होऊन देखील जर तो योगस्थ होऊन कर्म झालं तर त्याचं कर्म हे सम म्हणजे आत्मरूप न विसरता असं होतं, त्याची जगाच्या बाबत अत्यंत शुभ अशी भावना राहते, तो क्षमाशील होतो। मी अशी एक गोष्ट वाचलेली आहे की परमात्मा कसा सम कसा शुभ, एका अमेरिकन कवीने लिहिलेली गोष्ट आहे। तो प्रवास करत होता रेल्वेनी आणि खूप मोठ्या प्रवासामध्ये त्याच्या समोर एक मध्यमवयीन असा मनुष्य बसलेला होता। त्याचं वय साधारणपणाने 45 ते 50 दरम्यानचं होतं आणि थोड्या वेळाने तो खूप अस्वस्थ झाला। एक तासाभराने त्याचं गाव येणार होतं। त्यांनी विचारलं की त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय, तर त्यांनी सांगितलं की तरुणपणी माझ्या हातून फार मोठा जघन्य असा अपराध घडला आणि त्यापोटी मला जवळपास 25-27 वर्षांची शिक्षा झाली। ती शिक्षा संपून मी माझ्या घरी चाललेलो आहे पण या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये मी अनेक पत्र घरी पाठवली, एकाही पत्राचं उत्तर त्यांनी दिलं नाही। मी अनेक वेळेला कारागृहातून सवलत घेऊन फोन करायचा प्रयत्न केला पण माझा फोन म्हटल्यावर त्यांनी उचलला नाही। मी सुट्ट्याच्या आधी पत्र पाठवलं की मला असं वाटतं की तुम्ही मला बहुधा माफ केलेलं नाहीये पण तरी देखील शेवटचा प्रयत्न म्हणून मी येईन, 25 वर्षांनी मी घरी येईन पण घरामध्ये यायचं की यायचं नाही याच्याबद्दल माझ्या चित्तामध्ये जरा संभ्रम आहे, म्हणून आपल्या घराच्या पुढं जे झाड आहे त्या झाडावर एक पांढरं निशाण तुम्ही लावा, ते जर मला दिसेल तर मी समजेल की तुम्ही मला माफ केलेला आहे। मग मी घरी येईल आणि जर त्या झाडावर पांढरं निशाण नसेल तर मी या जगाच्या गर्दीत हरवून जाईल, मी घरी येणारच नाही। आणि फास्ट ट्रेन होती, एक तासाच्या आत आता माझं गाव येईल, तिथं गाडी थांबणार आहे आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ अलीकडंच माझं घर असल्यामुळं त्या घराच्या समोर असणारं झाड आम्हाला प्रत्येक वेळेला रेल्वेतून जाताना दिसतं, त्या झाडावर मी ध्वज लावायला सांगितला, झेंडा लावायला सांगितला, तो जर झेंडा दिसला तरच उतरायचंय, नाहीतर मग असंच कुठंतरी निघून जायचं, माझं हे आयुष्य कसंही जाईल मग मी त्याची पर्वा करणार नाही। जसं जसं ते गाव जवळ येत चाललं तसं तसं त्या माणसाची अस्वस्थता वाढत चालली. नंतर तर तो म्हणायला लागला की असं करा की तुम्ही माझ्या जागी बसा, मी तुमच्या जागी बसतो. चुकून गाडीच्या वेगामुळे मला तो झेंडा जर दिसला नाही, पांढरं निशाण दिसलं नाही, तर माझ्याकडून चूक व्हायला नको, त्यांनी मला माफ केलेलंही असेल. परत म्हणाला की नको, मी माझ्याच जागी बसतो, तुम्ही आपले तुमच्या जागी बसा, इथूनच मला चांगलं दिसेल. असा अस्वस्थ झालेला होता. आणि प्रत्यक्षात त्याचं गाव जवळ आल्यावर रेल्वेचा वेगही कमी झाला, तर त्याच्या डोळ्यातून इतके घळाघळा अश्रू वाहत होते की तो त्या कवीला म्हणायला लागला की या डोळ्याच्या पाण्यामुळे मी पाहू शकणार नाही, माझ्याकरता तुम्ही पहा. अमुक अमुक ठिकाणी माझं घर आहे, तिथल्या झाडावर झेंडा तुम्हाला दिसतो का हे तुम्ही. आणि नकोच असं म्हणून त्यांनी डोळे बंद केले. डोळ्यातून अव्याहत अश्रुधारा वाहत होत्या. आणि रेल्वे तिथून जाताना त्यांनी विचारलं की काय, तुम्ही काही पाहिलं का? तर तो कवी म्हणाला की अरे, त्यांनी एकच नाही तर पानागणिक पांढरी निशाणं लावली आहेत. तुला त्यांनी माफ केलेला आहे, तू पहा तर डोळे उघडून कशी आपली काय कर्म असतील. पण ती कर्म अशा प्रकारे, कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये अधिकार आहे हे माहीत असून देखील तो सोडून दे. कर्म हे फळाकरता नको करू. फलदृष्टीने कर्म केलं नाही तरी कर्माचं फळ हे मिळतच असतं. आणि कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, तो देहावर लागू नको. देहाभिमान न घेता कर्म कर, कर्म सिद्धीला जाईल अथवा असिद्धीला जाईल, तू आत्मरूप राहा. या उपदेशाप्रमाणे थोडं बहुत आचरण जरी झालं तरी परमात्म्याने माफ केलेला आहे. परमात्मा आपल्याला योगारूढ करतो. पुढे तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग जो सांगितला, मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विकट ज्वरः, असं सांगून चौथ्या अध्यायामध्ये कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणी च कर्म याः, स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्म कृत, तो खरा बुद्धिमान जो आपल्या कर्मामध्ये, सर्व कर्मामध्ये आपलं अकर्म पाहतो. आपलं म्हणजे आत्म्याचं, मी काहीही केलं नाही असं आपल्या सर्व कर्मांमध्ये जो पाहतो. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी तो आपल्या कर्मामध्ये अकर्म पाहू शकतो, त्या क्षणी आपल्या अकर्माच्या प्रेरणेतून किंवा स्फूर्तीतूनच सर्व कर्म घडतायत हेही तो पाहतो. आणि तोच संन्यासी आणि तोच योगी, असा पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी निर्वाळा दिला. असं असल्यामुळं या अध्यायाच्या सुरुवातीला जे अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती आहा ससन्यासीच योगीच न निरग्निही न च अक्रिया, हा जो श्लोक आला, सांख्य बुद्धी म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञान ज्याने आपल्या ठिकाणी मुरवलेलं आहे, असा योग बुद्धी म्हणजे आत्ता सांगितलं तसं कर्मयोग युक्ती ज्यांनी जमवलेली आहे, असा म्हणून योगस्थ झालेला, म्हणून समचित्त झालेला, म्हणून शुभ भावना प्राप्त झालेला, असा तो सर्वात शेवटी शांतीला प्राप्त होतो. पाचव्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाचा श्लोक आला, युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम, जो युक्त आहे योग कर्मयोग युक्तीं युक्त झालेला असा पुरुष कर्मफलाचा त्याग करून शांतीला प्राप्त होतो. एकदा स्वामी माधवनाथ सांगतात की ते स्वामीजींच्या स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेलेले असताना स्वरूपानंदांनी हा श्लोक उच्चारला, युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम, असं ते म्हणाले. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लिहिलेली ज्ञानेश्वर महाराजांची ओवी स्वरूपानंदांनी उच्चारली. आणि आत्मयोगे आठीला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघवनी वरिला शांती जगी, अशी ओवी स्वरूपानंद म्हणाले. आणि पाठोपाठ त्यांनी त्या ओवीचा अर्थ सांगितला. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला कर्मफळाचा वीट आलेला आहे, त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते, असं स्वामीजी म्हणाले. आणि मग ते माधवनाथांना म्हणाले की बाळासाहेब तुम्ही आता शांत झालेले आहात, तसंच शांत व्हायला लोकांना शिकवा. अनाश्रित कर्मफलम, कर्मफळाच्या ठिकाणी आश्रय जर न केला तर तो शांतीचा धनी होतो. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती, या कर्तव्यात्मक कर्म जो करतो, ससन्यासी च योगी च, तोच संन्यासी आणि तोच योगी. योगी म्हणून कोणी वेगळा नाही, संन्यासी म्हणून कोणी वेगळा नाही. न निरग्निही न चाक्रिय, साधारण अशी समजूत आहे की अग्नीची सेवा करणारा तो संसारी कर्मयोगी, आणि जो अग्नीजवळ बाळगत नाही तो संन्यासी. पण हे अतिशय रूढ आणि स्थूल मानाने अर्थ आहे असं भगवंत म्हणतात. सर्वथा संन्यासी आणि कर्मयोगी एकची हे जगी जाणायसे, करून या कर्मे फली अनासक्त तोची योगी येथ सर्व मान्य. कुलाधारे स्ववर्णानुसार प्रसंगे साचार होती प्राप्त, चिती सारी कर्मे करी यथोचित, तरी नाही युक्त अहंकारे अंतरितो नाही फळाची आसक्ती, ऐसीच विरक्ती जया ठाई, ऐके पार्था तोची संन्यासी संपूर्ण, निश्चय येतो जाण योगीराज, असं स्वरूपानंद ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर निरूपण करताना, अभंगात्मक अनुवाद करताना म्हणतात. त्याच्यानंतर जो संन्यास म्हणून म्हटला जातो तो, आणि कर्मयोग असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं तो, हा अंतर अनुभवानी एकच आहे असं भगवंत सांगतात. यम संन्यासमिती प्राहुः योगम तम विद्धी पांडव, नाही संन्यस्त संकल्प योगी भवती कश्चन. ज्यांनी संकल्पाचा त्याग केला नाही तो योगी तरी कसा होईल, कर्मयोगी तरी कसा होईल, आणि संकल्पाचाही त्याग न घडणारा संन्यासी तरी कसा असेल. अशा प्रकारे कर्म हे योगारूढ होण्याचं साधन आहे असं भगवंत म्हणतात. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः, ज्याची सर्व कर्म, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, त्याचे सर्व समारंभ, वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राजकीय राष्ट्रीय जी जी कर्तव्य कर्म असतील ती ती सर्व कर्तव्य कर्म, काम संकल्प वर्जिताः, काम वर्जित आणि संकल्प वर्जित असतील, त्याच्यामध्ये कामना नसेल आणि मी देह अशा प्रकारचा भाव नसेल, मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा प्रकारचा संकल्प नसेल, प्राणी संकल्प आहे बांधला, या संकल्पाने प्राणी बांधला गेलेला आहे, तो आपल्या स्वतःला देह मन समजायला लागलेला आहे, हे जर ज्याच्या जीवनातून निघून गेले. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः, आणि जे ज्ञान प्राप्त झालं अहम आत्मा आहे त्यामुळं जी कर्म केली ती सगळी दग्ध झाली, त्याला पंडित किंवा पंडा बुद्धीचा किंवा शुद्ध बुद्धीचा असं म्हटलेलं आहे. त्या शुद्ध बुद्धीच्या पुरुषालाच इथं संन्यासी किंवा कर्मयोगी असं म्हटलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की जाण सर्वथैव संकल्प निरास होतसे संन्यास द्वारा जेते तेथेची साचार भेटे योगसार ऐसाची निर्धार स्वानुभवे. स्वरूपानंदांनी केलेला हा अनुवाद आहे. आणि मग अशा प्रकारे योगारूढ जो असतो तो आपण करता ही भावना टाकून देतो, आपण फलभोगता ही भावना टाकून देतो, देहाचा संघ सोडतो, तो शांती प्राप्त करतो, शांती प्राप्त करून तो समचित्त होतो. आणि आता समचित्त झाल्यामुळं सर्वच कर्मामध्ये त्याच्या जीवनामध्ये शांती भरून राहते. तो योगारूढ होतो. योगारूढ होण्यासाठी कर्म हे त्याचं साधन राहतं. आणि योगारूढ झाल्यानंतर योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. योगारूढ झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये फक्त शांतीच भरून राहते. शांती शांती आणि शांती. त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या पाहण्यामध्ये, त्याच्या असण्यामध्ये शांती भरून राहिलेली असते. त्याचे विचार देखील त्याला शांतीकडे नेतात. अस्वस्थतेची सर्व कारणं त्याच्या जीवनातून निघून गेलेली असतात असं भगवंत म्हणतात. योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. आणि आता अशा कर्मयोग युक्तीनी योगारूढ झालेला असा शम कारणमुच्यते शांतीचा आश्रय धरून तो कसा राहतो आणि तीच ध्यानाची पूर्वतयारी कशी असते ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. एक मिनिट भर आपण डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोपा माऊ. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की.